Priya Bandhu, Ani Bhaginino, Ani Macha. Namo Buddhaya, Jai Bhim. Kup Mota Macha, ya. Mahavihara, Mahamacha. So, I hope that the Macha are listening to the Dhamma as carefully as you are.
आणि मला अशी आशा आहे की मच्छर सुद्धा तेवढ्याच काळजीपूर्वक धम्म ऐकत असतील जेवढ्या काळजीपूर्वक तुम्ही ऐकत आहात.
If the macha were really listening to the dhamma, they wouldn't bite us.
आणि जर खरंच मच्छर धम्म ऐकत असतील तर ते आपल्याला चावणार नाही.
So yes, we're looking at entering the stream of the dhamma.
खरं तर आपण हे पाहत आहोत की धम्म प्रवाहात उतरणं म्हणजे काय.
We're seeing those who have entered the stream of the Dhamma.
आणि त्याचबरोबर आपण पाहिलेलं आहे की ज्या लोकांनी धम्म प्रवाहात प्रवेश केलेला आहे त्या लोकांबद्दल.
We're seeing the Buddha, we're seeing Babasaheb, we're seeing our teacher Urgyen Sangharakshita.
आपण बुद्धांना पाहिलं, आपण बाबासाहेबांना पाहिलं आणि आपले गुरु उर्गेन संग्रक्षितांना पाहिलं.
They've gone beyond us.
आणि ते आपल्या पलीकडे निघून गेलेले आहेत.
They've entered the stream of the Dhamma.
आणि त्यांनी धम्माच्या प्रवाहात प्रवेश केलेला आहे.
So there are ideal.
ते आपले आदर्श आहेत.
We want to be like them.
आपल्याला त्यांच्यासारखं बनायचं आहे.
So what we have to do today is to see how we do that.
आणि आज आपण काय करणार आहोत तर आपण कसं बनू शकतो हे पाहणार आहोत.
But there's some work we have to do before then.
परंतु त्याच्या अगोदर काही काम आपल्याला करावं लागणार आहे.
You can see the cake that you want to bake.
खरं तर तुम्हाला तो केक तुम्ही पाहत आहात ज्याला तुम्हाला शिजवायचा आहे, केक बनवायचा आहे.
यू कॅन सी व्हॉट इट लुक्स लाईक.
तो केक कसा असणार आहे हे तुम्हाला दिसतंय.
बट बिफोर यू मेक द केक यू हॅव टू थिंक व्हॉट आर द इनग्रेडियंट्स.
परंतु केक बनवण्या अगोदर तुम्हाला याचा विचार करावा लागतो की केक मध्ये काय टाकायचं.
आय मेड केक्स, आय नो हाऊ टू डू इट.
आता मी केक बनवले असल्यामुळे कसे बनवायचे मला माहिती आहे.
इफ यू वॉन्ट केक यू नीड फ्लावर, यू नीड एग, यू नीड वॉटर.
आणि जर तुम्हाला असा केक बनवायचा असेल तर तुम्हाला पीठ पाहिजे, अंडी पाहिजे, पाणी पाहिजे.
सो व्हॉट आर द इनग्रेडियंट्स दॅट मेक पीपल लाईक दिस.
तर मग अशासारख्या व्यक्ती बनण्यासाठी कोणत्या घटकांची आवश्यकता आहे.
We are the ingredients.
खरं तर आपण ते घटक आहोत.
It's we who become like them.
आपण ते आहोत जे त्यांच्यासारखं बनतो.
We are the ingredients from which they come.
आणि आपण ते घटक आहोत ज्यांच्या माध्यमातून ते निर्माण होत असतात.
But if you want to make a cake, well, of course you have to put it in the oven.
आणि जर तुम्हाला केक बनवायचा असेल तर तुम्हाला तो भट्टीमध्ये टाकावा लागतो.
I don't think many of you make cakes here in India.
मला वाटत नाही की तुमच्यापैकी बहुतेक लोक केक बनवत असतील भारतामध्ये.
You don't usually have an oven.
सर्वसाधारणपणे तुमच्या घरी अशी काही भट्टी असत नाही.
But in England we make a lot of cakes.
परंतु इंग्लंडमध्ये आम्ही खूप सारे केक बनवतो.
You need an oven.
तुमच्याकडे भट्टीची आवश्यकता असते.
If you're going to have an oven, well, you need some fuel.
आणि जर भट्टी तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी काही तेल पण पाहिजे, इंधन पाहिजे.
So what is the fuel with which we make people like this?
आणि मग अशा सारख्या व्यक्ती कोणत्या इंधनातून तयार होतात.
Well, what you could say it's karma.
तुम्ही असं पण म्हणू शकता की ते इंधन कर्माचं इंधन आहे.
The force that we use to become like that is the force of karma.
आणि जी शक्ती आपण त्यांच्यासारखं बनण्यासाठी वापरत असतो ती शक्ती आहे कर्माची शक्ती.
Karma is a force, a natural force, just like gravity.
आणि कर्म ही अशी शक्ती आहे, अगदीच स्वाभाविक प्राकृतिक शक्ती आहे जशी गुरुत्वाकर्षणाची शक्ती.
If you drop something, it falls to the ground.
जर तुम्ही काही वरून टाकलं तर ते खाली जमिनीवर पडेल.
If you throw something, it follows a trajectory and comes down.
आणि जर तुम्ही काही फेकलं तर ते सुद्धा असं खाली येऊन पडेल.
That happens anywhere.
आणि ते कुठेही घडतं.
You have gravity here in India.
तुम्ही गुरुत्वाकर्षण भारतामध्ये आहे.
Well, we have gravity in England too.
आणि आमच्याकडे सुद्धा गुरुत्वाकर्षण आहे इंग्लंडमध्ये.
Everywhere in the world there's gravity.
संपूर्ण जगामध्ये हे गुरुत्वाकर्षण आहे.
So karma is just another force.
आणि कर्म एक प्रकारची शक्ती आहे.
Karma is the force of your actions.
कर्म तुमच्या कृतीची शक्ती आहे.
When you act, well, of course you affect the world.
जेव्हा तुम्ही कृती करता त्याचा परिणाम जगावर होतो.
I'm speaking now.
आता जसं मी आता बोलत आहे.
My words are going out into the room.
आणि माझे शब्द ह्या खोलीमध्ये जात आहेत.
They're having an effect on you.
आणि त्याचा तुमच्यावर परिणाम होत आहे.
I hope a good effect.
आणि आशा आहे की तो चांगलाच परिणाम होत असेल.
Everything we do has an effect in the world.
आणि म्हणून जे काही आपण करतो त्याचा जगावर काही परिणाम होतो.
But everything we do affects us.
आणि त्याचबरोबर जे काही आपण करतो त्याचा आपल्यावर सुद्धा परिणाम होतो.
I've been noticing that the last two evenings.
आणि मागच्या दोन संध्याकाळी सुद्धा मी याचं माझ्या स्वतःबद्दल निरीक्षण केलेलं आहे.
I'm giving a talk.
मी प्रवचन देत आहे.
While I'm giving the talk, I'm connecting with the Dhamma.
आणि जेव्हा मी प्रवचन देत आहे तेव्हा माझ्या स्वतःला मी धम्मासोबत जोडत आहे.
I'm trying to communicate that to you.
आणि ती गोष्ट मी तुमच्यासोबत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे.
I hope it has an effect on you.
आणि मी आशा करतो की त्याचा तुमच्यावर परिणाम होईल.
It definitely has an effect on me.
परंतु निश्चितच त्याचा माझ्यावर परिणाम झालेला आहे.
Every evening I've come away feeling really inspired.
आणि इथे संध्याकाळी फार प्रेरित होऊन मी येतो.
Because talking about the Dhamma is very skillful.
कारण धम्माबद्दल बोलणं फार कुशल असतं.
It's something very positive to do.
ही अशी गोष्ट आहे की जी सकारात्मक किंवा विधायक आहे करण्यासाठी.
And that changes you.
आणि ही गोष्ट तुम्हाला स्वतःला बदलवते.
This is something I've really noticed about teaching the Dhamma.
आणि ही अशी गोष्ट आहे की मी धम्माच्या बद्दल खऱ्या अर्थाने ती लक्षात घेतलेली आहे.
I benefit much more than anybody else.
मला स्वतःला इतरांपेक्षा खूप जास्त फायदा होतो.
Because I'm doing something very skillful and that has a really good effect on me.
कारण मी काहीतरी कुशल करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा परिणाम माझ्यावर मोठ्या प्रमाणात होतो.
So everything we do affects us.
आणि म्हणून जे काही आपण करतो त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो.
If I shout at somebody, that has an effect on them.
जर मी एखाद्यावर ओरडलो तर त्याचा परिणाम त्याच्यावर होतो.
It definitely has an effect on me.
परंतु त्याचा माझ्या स्वतःवर निश्चित परिणाम होतो.
Sometimes you can feel that.
कधी कधी तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकता.
You have an argument with somebody.
कधी कधी तुम्ही कुणाशी तरी तुमचा वाद होतो.
And you say some harsh words.
आणि एखादा कठोर शब्द तुम्ही वापरता.
And you can definitely see you've hurt them.
आणि तुमच्या लक्षात येतं की तुम्ही आता समोरच्याला क्षती पोहोचवलेली आहे.
But if you look inside, you can see that you've hurt yourself.
आणि जर खरंच तुम्ही आतमध्ये स्वतःला बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही स्वतःलाच हानी पोहोचवलेली आहे.
You see that you feel dirty.
तुम्हाला जणू काही असं वाटेल की तुम्हाला एक प्रकारे घाण झाल्यासारखं वाटेल.
You feel heavy.
तुम्हाला जड झाल्यासारखं वाटेल.
Your mind feels sharp and harsh.
आणि तुमचं मन जे आहे ते अधिक कठोर आणि तीक्ष्ण वाटेल.
Everything we do that's harmful to others is harmful to us.
आणि ती प्रत्येक गोष्ट जी इतरांना इजा पोहोचवण्याची आपण करतो ती प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी सुद्धा इजादायक असते.
I'm sure that you all know this.
आणि मला खात्री आहे की ही गोष्ट तुम्हाला माहित असेल.
The actions that we perform modify us.
आणि जी कृती आपण करत असतो एक प्रकारे ती कृतीच आपल्या स्वतःला घडवत असते.
If you act skillfully, that makes you grow.
जर तुम्ही खरंच कुशलतेने वागलात तर ती गोष्ट तुम्हाला विकसित करते.
यू बिकम अ बिगर पर्सन.
तुम्ही एक मोठे व्यक्ती बनता.
यू बिकम हॅपियर.
तुम्ही आनंदी बनता.
यू बिकम मोर कॉन्सन्ट्रेटेड.
तुम्ही अधिक एकाग्र बनता.
यू बिकम मोर सटल.
तुम्ही अधिक सूक्ष्म बनता.
यू कॅन अप्रिशिएट थिंग्स मच मोर.
तुम्ही तुमच्या अवतीभोवतीच्या गोष्टींचा प्रशंसा करू शकता.
यू कॅन कम इनटू क्लोजर कॉन्टॅक्ट विथ अदर पीपल.
त्याचबरोबर इतरांच्या तुम्ही अगदी जवळून संपर्कात येऊ शकता.
यू कॅन अंडरस्टँड थिंग्स बेटर.
तुम्ही गोष्टींना अधिक चांगल्या तऱ्हेने समजून घेऊ शकता.
युअर ओन स्किलफुल ऍक्शन मॉडिफाइज युअर ओन माइंड.
तुमचं स्वतःचं कुशल कर्म जे आहे तुमच्या मनाला घडवतं.
वी सॉ यस्टरडे दॅट कॉन्शियसनेस इज नॉट समथिंग फिक्स्ड.
काल आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे की जी जाणीव आहे विज्ञान आहे ते काही पक्क नाही.
वी सॉ दॅट कॉन्शियसनेस इज कॉन्स्टंटली चेंजिंग.
आपण हे पण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे की ही जाणीव हे विज्ञान सातत्याने बदलत असतं.
इट चेंजेस इन अकॉर्डन्स विथ आवर ओन ऍक्शन.
आणि ते विशेषतः आपल्या कृतीच्या संदर्भात कृतीच्या माध्यमातून बदलत असतं.
इफ वी डू समथिंग स्किलफुल कॉन्शियसनेस अराइजेस इन अ बिगर वे.
आणि जर अशा प्रकारे कुशल आपण केलं तर आपली जी जाणीव आहे विज्ञान जे आहे अधिक मोठ्या प्रमाणात ते निर्माण होत असते.
दिस शुड बी समथिंग व्हेरी फॅमिलियर टू दोज ऑफ यू हू हॅव मेडिटेटेड.
तर ही गोष्ट त्या लोकांना सहज लक्षात येईल जे लोक ध्यान करतात.
इफ यू गो ऑन रिट्रीट अँड यू मेडिटेट, you'll watch your mind grow.
आणि जेव्हा तुम्ही शिबिरात जाता ध्यान करता तेव्हा तुम्ही तुमच्या मनाला विकसित होताना बघता.
In a sense you could say you're all the time creating a new mind for yourself.
तुम्ही असं पण म्हणू शकता की प्रत्येक वेळी तुम्ही तुमच्यासाठी नवीन मन निर्माण करत असता.
All the time you're changing your experience of the world.
प्रत्येक वेळी तुमचा जगाचा जो अनुभव आहे तो प्रत्येक वेळी तुम्ही बदलत असता.
And you're changing it in accordance with the karma niyama.
आणि अशा प्रकारचा तुमचा जो अनुभव आहे तो कर्म नियमाच्या माध्यमातून तुम्ही बदलत असता.
The law of karma governs the changes in your own mind.
तुमच्या मनामध्ये जे काही बदल होत असतो तो बदल हा कर्माच्या नियमाने नियंत्रित केला जातो.
Just as the laws of physics govern your body.
जसं भौतिक शास्त्र आपल्या शरीराचं नियमन करतं अगदी तशासारखं.
If you jump up in the air, down you come.
जर तुम्ही अशी हवेत उडी घेतली तर तुम्ही खालीच याल.
That's the law of physics.
आणि हे भौतिक शास्त्राचा हा नियम आहे.
You know, when you digest food, it's broken down and various nutrients go through the body.
आणि जेव्हा तुमचं अन्न पचन होतं ते अन्न विघटित होतं आणि त्यातले जे काही पोषक घटक आहेत ते संपूर्ण शरीराला पोहोचतात.
And that happens in accordance with the laws of chemistry, the laws of biology.
आणि ही गोष्ट जी आहे ती रसायनशास्त्राच्या नियमानुसार जीवशास्त्राच्या नियमानुसार घडते.
And we can tell what will happen.
आणि आपण हे सांगू शकतो की काय घडेल.
Every time you jump up, down you will come.
प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही उडी माराल तुम्ही खाली याल.
Every time you eat puran puri, your stomach will grow.
आणि जेव्हा कधी तुम्ही पुरण पोळी खाल तुमचं पोट वाढेल.
These are the laws that govern our bodies.
आणि हे ते नियम आहेत की जे आपल्या शरीराचं नियमन करतात नियंत्रण करतात.
It's sure as anything.
ही गोष्ट जशी बाकीच्या गोष्टी अगदी सत्य आहेत तशासारखी सत्य आहे.
If you have puran puri, you won't get thinner.
जर तुम्ही पुरण पोळी खाल्ली तर तुम्ही काही बारीक होणार नाही.
Oh, maybe one will be okay. Maybe two, but not four.
कदाचित एक किंवा दोन पुरण पोळे ठीक आहेत, चार अजिबात नाही.
I really like puran puri.
मला खरंच पुरण पोळी आवडते.
Everybody knows that Subhuti is very, very fond of puran puri.
आणि प्रत्येकालाच हे माहिती आहे की सुबुतीला पुरण पोळी खूप आवडते.
But they seem to think that I can eat 10 puran puri.
आणि कधी कधी लोकांना असं वाटतं की मग आता आवडतेच तर 10 पुरण पोळ्या खाऊ शकतात सुबुती.
I can't do that.
तर मी तसं करू शकत नाही.
But yes, our bodies are governed by these laws of physics, chemistry, biology.
तर आपलं शरीर जे आहे अशा प्रकारच्या रसायनशास्त्र भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्राच्या नियमानुसार चालत असतं.
And they're invariable, they're always like that.
आणि प्रत्येक वेळी ही गोष्ट अशा सारखीच असते.
It's not that sometimes you jump up and you come down and sometimes you jump up and you go up.
तर ही गोष्ट अशी असत नाही की कधी तुम्ही उडी घेतली आणि तुम्ही खाली आलात आणि दुसऱ्यांदा तुम्ही उडी घेतली तर आम्ही वरच गेलात.
This is the way the world is made.
खरं तर जग याच पद्धतीने घडलेलं आहे, निर्माण झालेलं आहे.
Okay, it's not that sometimes you puran puri you get bigger and sometimes you get smaller.
तर आता असं असत नाही की कधी तुम्ही पुरण पोळी खाल्ली तर जाड व्हाल आणि कधी खाल्ली तर बारीक व्हाल असं असत नाही.
These are natural laws.
खरं तर हे अगदी प्राकृतिक नैसर्गिक असे नियम आहेत.
This is the way this universe is.
याच पद्धतीने हे विश्व आहे.
So it's the same with the law of karma.
आणि हीच गोष्ट कर्म नियमाच्या बाबतीत सुद्धा तशीच आहे.
If you like it scientific.
तुम्ही असं पण म्हणू शकता की हे शास्त्रीय आहे.
If you act with hatred, your mind will suffer.
जर तुम्ही द्वेषाने वागलात तर तुमच्या मनाला दुःख होईल.
Your mind will become harsher, sharper.
तुमचं मन अधिक कठोर आणि तीक्ष्ण बनेल.
Even the world will look darker.
आणि हे जग तुम्हाला जणू काही अंधकारमय वाटेल.
If you act with craving, everything narrows down to what you want.
आणि जर तुम्ही तृष्णेने वागलात तर प्रत्येक गोष्ट अगदी मर्यादित होईल, जी गोष्ट तुम्हाला पाहिजे अगदी त्याच दृष्टीने.
Your mind becomes coarser, harsher.
आणि तुमचं मन जे आहे ते ओबड धोबड बनेल आणि कठोर बनेल.
If you just hide away, if you just ignore what's happening, well, you become dull.
आणि जर अवतीभोवती काय घडतं याला जर तुम्ही दुर्लक्षित केलं तर जणू काही तुम्ही एक प्रकारे डल्ला काय म्हणता येईल, सुस्त बनाल.
हा सुस्त. But if you act with maitri, well, you feel happier, you feel brighter.
आणि जर तुम्ही अशा प्रकारे मैत्रीने वागला तर तुम्हाला अतिशय आनंदी वाटेल, सुखी वाटेल आणि मोठं झाल्यासारखं वाटेल.
And you feel more in harmony, more in tune with other people.
आणि त्याचबरोबर इतरांबरोबर तुम्ही सुसंवादात आहात असं पण तुम्हाला वाटेल.
If you act generously, well, you feel happier.
आणि जर तुम्ही दानाने वागला, दातृत्वाने वागला तर तुम्हाला सुख वाटेल.
You feel easier
तुम्हाला सहज वाटेल.
यू फील लेस वरी.
तुम्हाला कमी चिंता असेल.
अँड यू फील अगेन इवन मोर इन ट्यून विद एव्हरीबॉडी.
आणि त्याचबरोबर इतरांसोबत सहज तुम्ही मिसळता असं सुद्धा वाटेल.
इफ यू ऍक्ट विथ अवेअरनेस विथ विजडम well you feel at ease.
जर तुम्ही जागृतीपूर्ण आणि प्रज्ञेने वागला तर निश्चितच तुम्हाला सहज वाटेल.
You're not constantly anxious and worried.
तुम्ही प्रत्येक वेळी चिंतेत किंवा चिंतातुर अवस्थेत असणार नाही.
These are the laws that govern our minds.
आणि हे ते नियम आहेत की ज्याच्याने आपलं मन नियंत्रित केलं जातं, मन चालवलं जातं.
This is the fuel with which we make stream entrance.
आणि हेच ते इंधन आहे ज्याच्या माध्यमातून आपण श्रोतापर्यंत घडवत असतो.
This is the main thing we all need to understand.
आणि ही अशी मुख्य गोष्ट आहे जिला आपण खरंच समजलं पाहिजे.
Our own future depends on karma.
आपलं भवितव्य आपल्या कर्मावर अवलंबून आहे.
We own our own karma.
खरं तर आपण आपले कर्म जे आहे त्याचे मालक आहोत.
What we've done comes to us.
जे काही आपण करतो ते आपल्याकडेच येतं.
The Buddha says we are born from karma.
बुद्ध असं म्हणतात की आपण कर्माच्या गर्भातूनच निर्माण झालेलो आहोत.
What I am now is the result of what I've done earlier.
मी आता जो काही आहे तो मी मागे जे काही केलेलं होतं त्याचा परिणाम आहे.
Well, you know, I've come into this room to give you a talk.
जसा मी ह्या खोलीमध्ये तुम्हाला प्रवचन देण्यासाठी आलो.
Well, I've been preparing myself during the day.
आणि दिवसभरात मी जणू काही माझी तयारी करत होतो.
Yes, I've had a bath.
मी आंघोळ केली.
That's important.
महत्त्वाची गोष्ट आहे ती.
But I've meditated.
मी ध्यान केलं.
I've done some exercise.
मी काही व्यायाम केला.
I've spent some time reflecting.
मी काही वेळ चिंतनासाठी दिला.
I've deliberately tried to get myself into a positive mental state.
आणि जाणीवपूर्वक मी स्वतःला विधायक मानसिक अवस्थेमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला.
And to some extent I've succeeded.
आणि काही अंशी त्याच्यामध्ये मी यशस्वी झालो.
Then I can communicate the Dhamma to you.
आणि त्यानंतरच मग मी तुम्हाला धम्म सांगू शकतो.
If I'd spent the day fighting,
जर मी संपूर्ण दिवस भांडणामध्ये घालवला असता.
If I'd eaten 15 पुरणपुरी,
जर मी 15 पुरणपोळ्या खाल्ल्या असत्या.
If I'd spent the day just hiding away from everybody,
आणि इतरांपासून मी लपवण्यातच माझा दिवस घालवला असता.
I couldn't say anything worthwhile to you.
खरं तर मग कुठलीही उपयुक्त गोष्ट मी तुमच्यासाठी बोलू शकलो नसतो.
My mind would be so heavy, so dull.
कारण माझं मन फारच सुस्त आणि जड झालं असतं.
I'd just be like a dog barking at you.
आणि केवळ मी एखाद्या कुत्र्यासारखा असतो जो तुम्हाला भुंकला असता.
I'd make my mind like a dog's mind.
जणू काही माझं मन कुत्र्याचं मन झालं असतं.
So what we do earlier affects what we are now.
आणि म्हणून जे काही आपण मागे केलेलं आहे ते आता आपण जे आहोत त्याच्यावर परिणाम करतं.
You're all listening carefully to me.
तुम्ही अतिशय काळजीपूर्वक मला ऐकत आहात.
And you're all listening in a very positive spirit.
आणि फारच विधायक अशा चैतन्यातून तुम्ही मला ऐकत आहात.
I can see your faces.
मी तुमचे चेहरे बघू शकतो.
You're really trying. I can see that.
आणि तुम्ही खरंच you're
really trying to connect. Yes.
तर तुम्ही अगदी म्हणजे ऐकून घेण्यासाठी प्रयत्न करत आहात.
That is changing you.
आणि ही गोष्ट तुम्हाला बदलवत आहे.
By the end of this talk, I hope that we'll all be in a very happy and exalted state.
आणि निश्चितच जेव्हा प्रवचन संपेल तेव्हा आपण अतिशय आनंदाच्या आणि उच्चतम अवस्थेत असू.
We are born from our karma.
आपण आपल्या कर्मातूनच जन्म घेतो.
Whatever we do now, we will experience the results of later.
जे काही आता आपण करतो त्याचा परिणाम आपण नंतर अनुभवतो.
When you plant the rice in the monsoon, up comes the plant.
आणि जर पावसाळ्यात तुम्ही भात पेरणी केली तर त्यातून रोप निर्माण होते.
We are planting the seed now from which we will arise later.
आणि आता आपण जणू काही बीज रोवत आहोत आणि त्याच्यातून आपण नंतर विकसित होऊ.
This is the force that we are using to become stream entrance.
आणि हीच ती शक्ती आहे जी आपण श्रोतापन्न बनवण्यासाठी वापरत आहोत.
It's so simple.
ही एवढी सोपी गोष्ट आहे.
This should be the first thing people are taught when they go to their primary school in first standard.
खरं तर ही गोष्ट लोकांना जेव्हा पहिल्यांदा एखादा मुलगा पहिलीत जातो तेव्हा त्याला शिकवली गेली पाहिजे.
Every year people should learn more and more about karma.
प्रत्येक वर्षी लोकांना कर्माविषयी अधिकाधिक शिकवलं गेलं पाहिजे.
Yes, they learn about physics, they learn about chemistry.
ते भौतिक शास्त्राविषयी वाचतात, शिकतात, रसायनशास्त्राविषयी शिकतात.
That's very good. They don't learn at school the basic force that governs their minds.
परंतु ज्या मुख्य शक्तीने मूलभूत शक्तीने त्यांचं मन नियंत्रित केलं जातं त्याच्याविषयी मात्र ते शाळेत शिकत नाही.
We don't learn the law that governs our own unhappiness. Or happiness.
आणि जे काही आपलं दुःख आहे किंवा सुख आहे याला नियमित करणारे जे काही नियम आहे त्याच्याबद्दल आपण मात्र शिकत नाही.
It's interesting, isn't it? Because it's so obvious.
खरं तर ही फार स्वाभाविक अशी गोष्ट आहे.
You don't need to think much to realize this is the truth.
आणि हे सत्य आहे हे जाणण्यासाठी तुम्हाला अधिक काही करण्याची आवश्यकता नाही.
But we don't know it, we don't think it.
परंतु आपल्याला ही गोष्ट माहीत असत नाही आपण याच्याविषयी विचार करत नाही.
We don't really work with it.
आणि आपण खरंच त्याच्यासोबत काम करत नाही.
If you want to become like the Buddha, like Baba Sahib, like Gurgyan Sangharakshita, you need to work with karma.
आणि जर तुम्हाला बुद्धासारखं बनायचं असेल बाबासाहेबांसारखं बनायचं असेल गुरुग्यान संघरक्षितांसारखं बनायचं असेल तर तुम्हाला कर्मासोबत काम करावं लागेल.
You need to create yourself.
तुम्हाला स्वतःला स्वतःला घडवावं लागेल.
So karma governs our own growth.
आणि कर्म आपला विकास नियोजित करतं आपला विकास घडवून आणतं.
As you grow, well, you change.
जसं तुम्ही विकसित होता तसं तुम्ही बदलता.
Your whole experience changes.
तुमचा संपूर्ण अनुभव बदलतो.
Your mind changes.
तुमचं मन बदलतं.
You can even say you become a different person.
तुम्ही असं पण म्हणू शकता की तुम्ही अगदी वेगळे व्यक्ती बनता.
I sometimes think of that myself.
कधी कधी मी स्वतः माझ्याबद्दल या संदर्भात विचार करतो.
I remember myself 10 years ago.
मी कधी कधी आठवतो की 10 वर्षापूर्वी मी कसा होतो.
Maybe 20 years ago.
20 वर्षापूर्वी कदाचित.
And I think, did I really do that?
आणि मग तेव्हा मला विचार येतो की मी खरंच त्यावेळेस असं केलं.
Did I really like that? Was I really attracted to that?
मी मला त्यावेळेस ही गोष्ट आवडत होती या गोष्टीचं मला त्यावेळेस आकर्षण होतं.
Something's changed.
आणि निश्चितच काही बदल झालेला आहे.
Now I live differently.
मी आता वेगळ्या पद्धतीने जगतो.
I see the world differently.
मी जगाला वेगळ्या पद्धतीने बघतो.
On the whole, in a better way.
एका अर्थाने खूप चांगल्या पद्धतीने जगाला बघतो.
So we make ourselves.
आपण स्वतःला जण काही घडवत असतो.
We make a karmic effort.
आपण कर्माचा परिणाम कर्माचा परिणाम करत असतो.
Karma doesn't come from the sky.
कर्म वरून आकाशातून येत नाही.
We can't just offer some coconuts and say, please make me good.
आणि आता इथे केवळ आपण नारळ अर्पण करून असं म्हणू शकत म्हणत नाही की आता माझं काहीतरी चांगलं करा.
In the religion that I was brought up in, we used to have to ask God to come and save us.
आणि ज्या धर्मामध्ये माझी वाढ झालेली आहे त्या धर्मामध्ये आम्हाला नेहमी असं म्हणावं लागायचं की हे देवा ये आणि मला वाचव.
I was waiting a very long time but he didn't come.
आणि त्याला वाचवण्यासाठी येण्यासाठी मी अनेक दिवसापासून वाट बघतोय परंतु अजून आलेला नाही.
Because God can't do it for you.
देव तुमच्यासाठी हे करू शकत नाही.
He can't even do it for himself.
खरं तर तो स्वतःसाठी पण काही करू शकत नाही.
Because we've never found him.
कारण कधीच आपण त्याला शोधू शकत नाही.
You have to make the effort yourself.
तुम्हाला स्वतःला प्रयत्न करण्याची आवश्यकता.
This is the religion that we've taken.
आणि असा धर्म आपण घेतलेला.
This is the scientific religion that Baba Sahib has given.
हा असा शास्त्रीय धर्म आहे जो बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला.
We have to make an effort to be more and more skillful.
आणि म्हणून अधिकाधिक कुशल बनण्यासाठी आपल्याला प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
We first of all we practice the precepts.
पहिल्यांदा आपण शिलांचं आचरण करतो.
We practice the precepts so that our actions become more and more skillful.
आपण शिलांचं आचरण यासाठी करतो जेणेकरून आपली जी कृती आहे आपलं जे कर्म आहे ते अधिकाधिक कुशल बनेल.
The precepts are a guide to skillful karma.
एक प्रकारे शील जी आहेत कुशल कर्मांचं मार्गदर्शक आहे.
So if we try to practice the precepts, we'll naturally be creating skillful karma.
आणि जर अशा प्रकारे आपण शीलांचं आचरण करण्याचा प्रयत्न केला तर स्वाभाविकतःच आपण कुशल कर्म निर्माण करतो विकसित करतो.
But it's not enough just to look at our actions.
आता केवळ नुसतं आपल्या कर्मांना बघणं पुरेसं नाही.
We have to go in.
परंतु आपल्याला आतमध्ये जाण्याची गरज.
We have to look at the roots of action.
आपल्या कृतीची किंवा कर्माची जे मूळ आहे त्याला बघणं गरजेचं आहे.
Action comes from the mind.
आपली कृती जी आहे कर्म जे आहे मनातून येतं.
You know, you're all here.
तुम्ही सगळेजण इथे आहात.
How did you come here?
इथे कसे आलात तुम्ही?
इट वॉजंट जस्ट बिकॉज समबडी सेड अ मंत्र.
आता तुम्ही इथे कोणीतरी मंत्र म्हटल्यामुळे आलेला नाही.
इट वॉजंट जस्ट बिकॉज यू थॉट ओ आई होप आय एम हियर.
किंवा असा केवळ तुम्ही असा विचार केल्यानंतर की मला तिथे मी असलं पाहिजे ही आशा आहे असं म्हणून सुद्धा तुम्ही आलेला नाही.
इट्स बिकॉज यू डिसाइडेड टू कम.
तुम्ही यासाठी इथे आहात कारण तुम्ही इथे यायचं ठरवलं म्हणून.
यू टूक द स्टेप्स दॅट ब्रॉट यू हियर.
तुम्ही एक प्रकारे अशी चरण उचललीत ज्यामुळे तुम्ही इथे पोहोचलेला आहात.
यू डिडंट जस्ट सिट देयर सेइंग ओह मे आई बी इन द महाविहार मे आई बी इन द महाविहार.
आता तिथे बसून तुम्ही असा विचार करत नव्हता की मी महाविहारात असलो असतो मी महाविहारात असलो असतो.
दॅट वॉन्ट वर्क.
त्याचा काही उपयोग होणार नाही.
मेबी आय डोंट नो मेबी द बुद्ध कुड डू दॅट बट वी कांट.
कदाचित बुद्ध असं करू शकतील परंतु आपण करू शकत नाही.
वी हॅव टू डिसाइड टू गो अँड देन टेक ऑल द स्टेप्स दॅट गेट अस देयर.
आणि खरं तर आपल्याला ठरवावं लागतं की जाण्यासाठी आणि ते प्रत्येक चरण उचलावं लागतं तिथे पोहोचण्यासाठी.
वी हॅव टू वॉन्ट टू गो.
आपल्याला जाण्याची इच्छा पाहिजे.
सो वी हॅव टू वर्क ऑन आवर ओन मोटिवेशन.
आणि म्हणूनच आपल्या उद्देशावर आपल्याला काम करावं लागतं.
वी हॅव टू वर्क ऑन आवर ओन इंटेंशन.
आपले जे हेतू आहे त्याच्यावर आपल्याला काम करावं लागतं.
वी हॅव टू लुक डीप इनसाइड अस एंड चेंज आवर विल.
आणि एक प्रकारे आपल्याला स्वतःला आतमध्ये बघावं लागतं आणि आपली जी इच्छा आहे तिला बदलावं लागतं.
वी डू दॅट थ्रू मेडिटेशन.
आणि ही गोष्ट आपण ध्यान साधनेच्या माध्यमातून करतो.
आय इमॅजिन दॅट मेनी ऑफ यू विल हॅव डन फॉर इन्स्टन्स द मैत्री विकास मैत्री भावना.
आणि अशी मी कल्पना करतो की तुमच्यापैकी बरेच अनेकांनी मैत्री विकास ही ध्यान साधना केलेली असेल.
यू नो दॅट प्रॅक्टिस.
तुम्हाला ही साधना माहिती आहे.
यू से मे आय बी वेल मे आय बी हॅपी मे माय फ्रेंड बी वेल मे ही ऑर शी बी हॅपी.
तुम्ही त्याच्यामध्ये म्हणत असता की माझा मी सुखी हो मी आनंदी हो माझा मित्र सुखी हो तो आनंदी हो.
इट गेट्स रिअली इंटरेस्टिंग व्हेन यू गेट टू द फोर्थ स्टेज.
आणि हळूहळू जसे चरण पुढे जातं तेव्हा चौथ्या चरणामध्ये हे अधिक रोचक बनतं.
युअर शत्रू Shatru is very interesting.
तर हा शत्रू जो आहे तो फार रोचक असतो.
Because usually what do you feel about your shatru?
तर तुम्ही तुमच्या शत्रूबद्दल सर्वसाधारणपणे तुम्हाला काय वाटत असतं?
May he fall down a hole in the ground.
कारण सर्वसाधारणपणे तुम्हाला असं वाटत असतं की तो खड्ड्यात पडो.
May he lose his job.
त्याचं काम सुटो.
May he have all sorts of bad troubles.
आणि त्याला सगळ्या प्रकारच्या अडचणी येऊ.
But you're deliberately saying, may he or she be well.
परंतु तुम्ही याच्यामध्ये जाणीवपूर्वक हा प्रयत्न करता की तो किंवा ती चांगली राहो.
May he be happy.
तो आनंदी राहो.
May everything go well for him.
आणि प्रत्येक गोष्ट त्याच्यासाठी चांगली घडो.
So you're completely changing the direction of your mind.
तुम्ही पूर्णपणे तुमच्या मनाची जी दिशा आहे ती बदलवत आहात.
It's very deep work indeed.
खर तर हे काम फार सखोल असं काम आहे.
If you can feel maitri for your shatru, well, that's a really big change.
जर खरच तुमच्या शत्रू बद्दल तुम्हाला मैत्री वाटली तर तो फार मोठा बदल आहे.
That's why it's really good to have a big enemy.
आणि म्हणूनच मोठा शत्रू असणं खरंच चांगलं आहे.
Don't go looking for one. They're all the time.
तर आता मोठा शत्रू शोधायचा प्रयत्न करू नका. नेहमीच ते तिथे असतात.
But if you've got a big enemy, then you've got to make a lot of effort to change your inner motivation.
आणि अशा प्रकारे जेव्हा मोठा शत्रू असतो तेव्हा तुमचा आतला उद्देश जो आहे तो बदलण्यासाठी फार प्रयत्न करावे लागतात.
So then you can act skillfully even towards somebody who wishes you harm.
तर आणि त्यानंतर तुम्ही अशा लोकांबद्दल सुद्धा कुशलतेने वागू शकता जो तुम्हाला इजा पोहोचवण्याची इच्छा ठेवतो.
I want to emphasize this doesn't mean that you just let them beat you up.
तर याचा अर्थ असा नाही, मला याच्यावर जोर दिलाच पाहिजे की याचा अर्थ असा नाही की लोकांनी तुम्हाला मारावं.
But you look after yourself in a skillful way.
इथे तुम्ही स्वतःची काळजी अधिक कुशलतेने घेता.
After all, Baba Saheb, he didn't just let his enemies depress him.
बाबासाहेबांनी स्वतः त्यांच्या दुश्मनांना त्यांच्या शत्रूंना त्यांना दाबू दिलं नाही.
But you never got a feeling from him of hatred.
परंतु त्यांच्यामध्ये कधीही तुम्हाला अशा प्रकारच्या द्वेषाची भावना दिसली नाही.
Even towards his enemies he could be kind.
अगदी त्यांच्या शत्रूच्या बद्दल सुद्धा ते फार दयाळू होते, करुणावान होते.
We all know the story of what happened when he heard Gandhi was dead.
आणि तुम्हाला माहिती आहे की ती कथा जेव्हा त्यांनी बाबासाहेबांनी ऐकलं की गांधींचा मृत्यू झालेला आहे.
His immediate response was one of compassion.
आणि त्यांचा लगेच जो प्रतिसाद होता तो करुणेतून आलेला प्रतिसाद होता.
Even though He'd been opposed by Gandhi so many times. So we need to change our inner motivation. So we feel well wishing towards everyone.
जेणेकरून सगळ्यांच्याच प्रती आपण कल्याणाची भावना ठेवू शकू.
That doesn't mean we accept what they do.
याचा अर्थ असा नाही की ते जे काही करता आहे त्याला आपण स्वीकारतो.
But we wish them to be happy.
आपण इथे काय करतो तर ते सुखी होत अशा प्रकारची इच्छा ठेवतो.
What makes people happy?
कोणती गोष्ट लोकांना खरंच आनंदी करते?
कुशल कर्म.
केवळ कुशल कर्म.
So when you feel maitri for somebody, you're hoping that they will develop kushala karma.
आणि म्हणून जेव्हा तुम्ही अशा प्रकारे कुणावर मैत्री करता तेव्हा तुम्ही ही आशा ठेवता की ते कुशल कर्मांचा विकास करतील.
So you're working very deeply with your own motivation.
आणि इथे अगदी सखोलतेने तुम्ही तुमच्या आंतरिक उद्देशासोबत काम करता.
That's what we do in meditation.
आणि हीच गोष्ट आपण ध्यानामध्ये करत असतो.
And in this way, through shila and samadhi, our minds develop.
आणि अशाच प्रकारे शीलाच्या आणि समाधीच्या माध्यमातून आपलं मन विकसित होतं.
We feel more and more alive.
आपल्याला अधिकाधिक जिवंत वाटतं.
We feel more and more happy.
अधिकाधिक आपण आनंदी होतो.
We feel more and more content.
अधिकाधिक आपण संतुष्ट समाधानी होतो.
We feel more and more friendly.
आपण अधिकाधिक मैत्रीपूर्ण होतो.
We feel more and more awake.
अधिकाधिक आपण जागृत अनुभवतो.
And we can feel, we can enjoy the beauty, the subtlety of things.
आणि मग ज्या गोष्टींची सुंदरता आहे, गोष्टींची जी सूक्ष्मता आहे, तिचा आपण आनंद घेतो.
We're able to just sit doing nothing and feel quite happy.
आणि आपण याच्यामध्ये सक्षम होतो की केवळ बसून अगदी आनंदी राहण्यामध्ये सुद्धा सक्षम होतो.
This is what will happen if you practice skillful karma.
ही गोष्ट खरंच तेव्हा घडेल जेव्हा तुम्ही कुशल कर्मांचं आचरण कराल.
If you follow the path of shila and samadhi, this is what will happen to you.
जर तुम्ही शीला आणि समाधीचा मार्ग आचरण कराल तर ही गोष्ट तुमच्याशी घडेल.
Money back guarantee.
आणि ही पैसे परत मिळण्याची गॅरंटी.
If it doesn't work, you come and see me.
आणि जर असं केल्यानंतर काम झालं नाही तर तुम्ही मला येऊन भेटू शकता.
I'm completely confident that I won't have to give you anything.
आणि याच्यामध्ये मला पूर्ण विश्वास आहे की मला तुम्हाला पैसे परत द्यावे लागणार नाही.
If you jump up, I guarantee you will fall down.
जर तुम्ही वर उडी मारली तर याची खात्री आहे की तुम्ही खालीच पडाल.
If you eat 10 puran puri, I guarantee that your stomach will grow.
आणि जर 10 पुरण पोळ्या तुम्ही खाल्ल्या तर तुमचं पोट वाढेल याची सुद्धा खात्री आहे.
Money back guarantee.
अगदी पैसे परत देण्याची ही गॅरंटी आहे.
But especially I guarantee that if you act skillfully, you will experience that growth in your mind.
परंतु याची खात्री मी खरंच देऊ इच्छितो की जर तुम्ही कुशलतेने वागलात, if you act skillfully,
you will experience that development in your mind.
आणि मग त्याच्यातून तुमच्या मनामध्ये विकास झाला याचा तुम्ही निश्चित अनुभव घ्या.
You will be a happier, a better, a bigger person.
निश्चितच तुम्ही अधिक आनंदी, अधिक मोठा व्यक्ती झालेला असाल.
So this is how we create stream entrance.
आणि याच पद्धतीने आपण श्रोतापन्न घडवत असतो.
Well, it's almost all that we have to do.
आणि जवळजवळ हीच गोष्ट जी आहे ती आपल्याला करावी लागते.
But there's something extra.
परंतु आणखीन काही थोडंसं जास्त करावं लागतं.
We still have to get rid of self-clinging.
आपल्याला आपली स्व आसक्ती जी आहे तिच्यावर काम करावं लागतं, तिला तोडावं लागतं.
Even though we're practicing skillful karma, self is there.
जरी आपण कुशल कर्मांचं आचरण करत असलो तरी तिथे मी असतो.
We have to go beyond it.
आणि आपल्याला त्याच्या पलीकडे जायचं आहे.
That's when we need to start developing prajna.
आणि इथेच आपल्याला प्रज्ञेच्या विकासाची आवश्यकता आहे.
If you like, we've done the shamatha, now we need to do the vipassana.
आता आपण तुम्हाला जर असं विचार करायचा असेल तर असं सुद्धा म्हणू शकता की आपण आता समतेचं आचरण केलेलं आहे आणि आता आपण विपसना विकसित करत आहोत.
Without that shamatha development, vipassana won't work.
जर अशा प्रकारच्या समतेच्या विकासाशिवाय विपसना काम करू शकत नाही.
There's nothing for it to penetrate.
खर तर अशी कुठलीही गोष्ट असत नाही, असणार नाही मग की जिच्यामध्ये तो भेदून जाईल, सफलात जाईल.
यु नीड टू मेक युअरसेल्फ मोर अँड मोर सटल.
तुम्हाला अधिकाधिक स्वतःला सूक्ष्म करावं लागेल.
मोर अँड मोर ओपन.
तुम्हाला अधिकाधिक खुलं व्हावं लागेल.
देन यू कॅन लेट गो.
त्यानंतर मग तुम्ही सोडून देऊ शकता.
देन यू कॅन रिअली सी that there is no fixed self.
त्यानंतरच तुम्ही खऱ्या अर्थाने पाहू शकता की तिथे कुठलाही पक्का मी नाही.
यू कॅन जस्ट लेट गो.
त्याला तुम्ही सोडून देऊ शकता.
समथिंग डिफरंट हॅपन्स देन.
मग त्यानंतर वेगळी गोष्ट घडत असते.
समथिंग बिगिन्स टू मूव्ह इन यू दॅट्स क्वाइट डिफरंट.
तुमच्यामध्ये असं काहीतरी व्हायला, प्रवाहित व्हायला सुरुवात होतं जे काहीतरी वेगळं आहे.
यू आर नो लॉन्गर गव्हर्न्ड बाय कर्म.
इथे तुम्ही मग कर्माने नियंत्रित होत नाही, कर्म तुम्हाला चालवत नाही.
Well, yes, to some extent you are, but the major force in you is not karma.
काही अंशाने कर्म तिथे कार्य करतं, परंतु मुख्य जो तुमची शक्ती आहे, प्रवाह जो आहे, तो काहीतरी वेगळा असतो.
A new law comes into play.
एक नवीन नियम तिथे कार्यरत झालेला असतो.
The law of dhamma.
आणि तो नियम आहे धम्माचा नियम.
Once you break through self-clinging, a whole succession of mental states arise in you which aren't based on self.
आणि एकदा का तुम्ही जर तुमचा मी तोडला, स्व तोडला, तर त्यानंतर ज्या काही विकसित मानसिक अवस्था तुमच्या निर्माण होतात, त्या मानसिक अवस्था तुमच्या स्ववर आधारित असत नाहीत, कर्मावर आधारित असत नाही.
Other people will see you.
बाकीचे लोक तसे तुम्हाला पाहू शकतात.
यू लुक जस्ट द सेम अस यू डिड बिफोर.
तुम्ही जसे अगोदर दिसत होता तसेच तुम्ही दिसता.
बट युअर माइंड इज गव्हर्नड बाय सेल्फ.
परंतु तुमचं मन मात्र इथे स्वने नियंत्रित होत नाही.
इन युअर माइंड आर अराइजिंग अ सक्सेशन ऑफ मेंटल स्टेट्स व्हिच हॅव बियॉन्ड सेल्फ.
आणि तुमच्या मनामध्ये अशा प्रकारच्या विकसित मानसिक अवस्था निर्माण होतील ज्या तुमच्या स्वच्या पलीकडे असतील.
एंड ईच वन गोज ऑन टू अ हायर वन.
आणि प्रत्येक मानसिक अवस्था दुसऱ्यापेक्षा उच्चतम मानसिक अवस्थेत असेल, उच्च असेल.
दे अराइज स्पॉन्टेनियसली वन फ्रॉम द अदर.
ते अगदी सहजगत्या एकातून दुसऱ्या विकसित होत राहतील.
यू फील मोर अँड मोर फ्री, मोर अँड मोर हॅपी.
तुम्ही अधिकाधिक मुक्त आणि अधिकाधिक आनंदी अनुभव कराल.
यू जस्ट फील नथिंग बट कंपॅशन फॉर अदर्स.
त्यावेळेस तुम्हाला इतरांच्या प्रती करुणेशिवाय दुसरं काहीही वाटणार नाही.
यू डोंट थिंक अबाउट इट, यू जस्ट सी सफरिंग, यू रिस्पॉन्ड.
तुम्ही याचा विचारही करणार नाही आणि तुम्ही केवळ दुःख बघाल आणि त्याला प्रतिसाद द्याल.
यू सी दॅट समबडी नीड समथिंग, यू हेल्प देम.
तुमच्या केवळ हे लक्षात येईल की कुणाला तरी कशाची गरज आहे आणि तुम्ही लगेच त्याला मदत करा.
यू कॅन सी हाउ पीपल आर कॉट अप विथ सेल्फ.
तुमच्या लक्षात येईल की लोक स्वतःच्या मी सोबत कशा प्रकारे अडकलेले असतात.
सो यू ट्राय टू हेल्प देम टू बी फ्री.
आणि मग तुम्ही त्यांना अशा प्रकारे मुक्त होण्यासाठी मदत करा.
दिस इज व्हॉट मोटिवेटेड द बुद्धा एट बोधगया.
आणि हीच गोष्ट बुद्धांना सुद्धा बुद्धगयेमध्ये प्रेरित करणारी ठरली.
आफ्टर ही गेन्ड लिबरेशन हिमसेल्फ, he just tried to help others.
Swatasati vimukti milavlananta tanni itranna keval madat karnyacha prayatna kela.
This is what motivated Baba Sahib.
Ani his goshta Baba Sahibanna prerit karte.
He got out of the condition.
Ek prakare te sanskaritetun bahar ale.
He got doctorates, he got a good position.
Tyancha kade khup changli डॉक्टरेटची डिग्री होती, चांगली परिस्थिती होती त्यांची.
But he worked for the benefit of others.
परंतु इतरांच्या कल्याणासाठी त्यांनी काम केलं.
This is what motivates Urgyen Sangrakshita.
आणि हीच गोष्ट उर्गेन संघर्षितांना सुद्धा प्रेरित करते.
He could have just stayed in Kalimpong and meditated.
कदाचित भंते कॅलिम्पॉंग मध्ये राहू शकले असते आणि तिथेच ध्यान करत बसू शकले असते.
He came to England and gave we poor English the Dhamma.
आणि भंते इंग्लंड मध्ये आले आणि आमच्या बिचारा इंग्लिश लोकांना त्यांनी धर्म दिला.
He sent his disciple Lokamitra to India and the Dhamma came here too. The Sangha came here too.
आणि त्यांच्या एका शिष्याला लोकमित्रांना त्यांनी भारतामध्ये पाठवलं आणि धम्म इथे आला, संघ इथे आला.
He didn't do it for himself.
त्यांनी स्वतःसाठीच ते केलं नाही.
He did it for us.
तर ही गोष्ट त्यांनी आपल्यासाठी केली.
This is what happens when you enter the stream of the Dhamma.
आणि जेव्हा तुम्ही धम्म प्रवाहात उतरता तेव्हा हीच गोष्ट घडते.
You are carried along by a stream of mental states that are not based on I.
तर तुम्ही अशा प्रकारच्या मानसिक अवस्थेने वाहून नेले जाता जी मानसिक अवस्था त्या मी वर आधारित असत नाही.
यू सी नीड, यू रिस्पॉन्ड.
तुम्ही गरज बघता आणि लागलीच त्याला प्रतिसाद देता.
यू डू इट स्पॉन्टेनियसली.
आणि ही गोष्ट तुम्ही सहज करता.
विदाउट एनी सेल्फ इंटरेस्ट.
आणि त्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थी उद्देश असत नाही.
सो दॅट्स वेअर वी आर हेडेड.
आणि याच गोष्टीकडे आपण जातो आहोत.
बट वी हॅव टू डू अ लॉट ऑफ वर्क ऑन कर्म फर्स्ट.
परंतु यासाठी पहिल्यांदा आपल्यावर कर्मावर खूप काम करावं लागेल.
बट इफ वी प्रॅक्टिस कर्म मोर अँड मोर फुली,
जर अधिकाधिक आपण कर्माचं आचरण केलं,
देन धम्म नियम प्रोसेसेस विल कम इनटू प्ले.
आणि मग त्यानंतर धम्म नियमाची जी प्रक्रिया आहे ती आपलं काम करायला सुरुवात करेल.
वी बी एबल टू रिलॅक्स.
आपल्याला मग विश्रांती आपण घेऊ शकतो.
वी कॅन जस्ट लेट द धम्म फ्लो थ्रू अस.
आणि त्यानंतर केवळ धम्माला आपल्या माध्यमातून प्रवाहित होण्यासाठी आपण देऊ शकतो.
आय थिंक लास्ट टाइम आय वॉज हियर आय मेन्शन्ड Bhante Sangrakshita's experience in Nagpur in
1956.
You remember that after Baba Saheb's passing away, he happened to be in Nagpur.
आणि आपल्याला माहिती आहे की बाबासाहेबांच्या परिनिर्वाणानंतर भंते नागपूरमध्ये होते.
And he had to respond to the terrible sadness that people felt.
आणि त्यावेळेस लोकांना जो भयंकर दुःख झालेलं होतं त्या भयंकर दुःखाला त्यांना जणू काही त्या संदर्भात त्यांना बोलावं लागलं.
And he worked incredibly hard for 4 days, just going everywhere, giving talk after talk after talk.
आणि जवळजवळ 4 दिवस अविश्रांतपणे एका प्रवचनानंतर दुसरं, दुसऱ्यानंतर तिसरं असं ते करत राहिले.
But he said that his experience was very different.
आणि ते असं सांगतात की त्यावेळेस त्यांचा अनुभव जो आहे तो फार वेगळा होता.
He felt, he said, he was an impersonal force.
जणू काही त्यांनी असं अनुभवलं की कुठली तरी अवैयक्तिक जी शक्ती आहे ती जणू काही काम करते.
Yes, a force.
ही शक्ती आहे.
But not based on self.
ही अशी शक्ती आहे जी मी वर आधारित नाही.
He said often he'd get up to speak and he didn't know what he was going to say.
ते असं म्हणाले की ते नेहमी भाषण द्यायला उठायचे परंतु काय बोलायचं त्यांना माहित नसायचं.
He wasn't thinking at all.
ते काही विचार करत नव्हते.
But whatever needed to be said came out of his mouth.
परंतु जे सांगितलं जाण्याची गरज आहे ती गोष्ट त्यांच्या मुखावाटे बाहेर यायची.
Of course it wasn't anybody else speaking, it wasn't some ghost or some spirit.
आता याचा अर्थ असा नाही की दुसरं कोणीतरी बोलत होतं, एखादा भूत किंवा एखादी चेतना बोलत होती असं नाही.
Wasn't some deva.
किंवा एखादा देव बोलत होता असं पण नाही.
It was him, but it was not him.
एका अर्थाने ते स्वतः होते परंतु स्वतः नव्हते सुद्धा.
That's what we want.
हीच गोष्ट आपल्याला पाहिजे.
Just to be able to do what needs to be done without any effort at all.
आणि जी गोष्ट खरंच करायला पाहिजे ती गोष्ट कुठल्याही प्रयत्नांशिवाय आपण करू शकलो पाहिजे.
It's so such an effort to stay on the path, isn't it?
खरं तर मार्गावर अडून राहणं कितीतरी त्याला प्रयत्न लागतात.
You take a step on the path and you fall over sideways.
आणि तुम्ही मार्गावर एक पाऊल उचलता आणि तुम्ही बाजूला पडता.
It's such a struggle.
कितीतरी प्रयत्न करावे लागतात.
You move 2 paces forward and 3 paces back.
तुम्ही 2 चरण पुढे टाकता आणि 3 चरण मागे येता.
One day you just move forward without any effort.
परंतु एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही कुठलाही प्रयत्नांशिवाय केवळ पुढे जात राहाल.
If you make enough effort, you can make an effort without effort.
आणि जर तुम्ही पुरेसे प्रयत्न केले तर त्यानंतर तुम्ही प्रयत्न प्रयत्नांशिवाय करत राहा.
You just do what needs to be done.
आणि ती गोष्ट जी खरंच करण्याची गरज आहे ती तुम्ही करत राहाल.
So that's where we're headed.
आणि याच गोष्टीकडे आपण जातो आहोत.
That's what the world needs.
याच गोष्टीची जगाला गरज आहे.
If we were all here in that state, we could change Pune in a week.
आणि अशा प्रकारच्या मानसिक अवस्थेने आपण सगळे लोक जर इथे असू तर एका आठवड्यात आपण पुण्याला बदलून टाकू.
We could just go out through Pune and just change it.
आपण केवळ पुण्यामध्ये जायचं आणि पुण्याला बदलून टाकायचं.
It wouldn't be hard at all.
हे अवघड असणार नाही.
Actually, even as we are now, we could make a big difference in Pune.
खरंतर आता जे आपण आहोत तसे तरी असलो तरी त्याने पुण्यावर फार मोठा परिणाम होईल.
And I hope we can do more.
आणि निश्चित मला अशी आशा आहे की याच्याही पेक्षा जास्त परिणाम आपण करू.
But if we were in that sort of state, well, nothing could stop us.
आणि जर खरंच आपण तशा प्रकारच्या मानसिक अवस्थेत असू तर मग कुठलीही गोष्ट आपल्याला थांबवणार नाही.
So brothers and sisters, we must enter the stream of the Dhamma.
आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो आपण धम्माच्या प्रवाहामध्ये उतरलंच पाहिजे.
We can all do it.
आपण प्रत्येक जण हे करू शकतो.
I told you yesterday about the mirror of the Dhamma.
मी काल तुम्हाला धम्माच्या आरशाबद्दल बोललो.
And you remember that the Buddha was being asked about many different disciples.
आणि मी तुम्हाला काल सांगितलं की अनेक जे शिष्य होते त्यांच्याबद्दल बुद्धांना विचारलं जायचं.
And you remember that many of those disciples were lay people.
आणि हे पण आठवण लक्षात ठेवा की त्यांचे अनेक शिष्य जे होते ते उपासक शिष्य होते.
Many of them had entered the stream of the Dhamma.
परंतु त्यांच्यापैकी अनेकांनी ह्या धम्म प्रवाहामध्ये प्रवेश केलेला होता.
Perhaps their lives were not so different from yours.
कदाचित त्यांचं जीवन तुमच्या जीवनापेक्षा फार वेगळं असणार नाही.
They brought the Dhamma right into their home.
जणू काही त्यांनी धम्म त्यांच्या घरामध्ये आणला.
They'd really practiced the Dhamma in the middle of their lives.
त्यांच्या जीवनाच्या अगदी केंद्रस्थानी मध्यामध्ये त्यांनी धम्माचं आचरण केलं.
The Buddha said that we must practice the Dhamma even in our homes surrounded by children.
बुद्ध असं म्हणतात की धम्माचं आचरण आपण आपल्या घरी केलं पाहिजे मुलांचं अवतीभोवती असताना सुद्धा.
यु मस्ट प्रॅक्टिस द धम्मा व्हेअरएव्हर यु फाइंड योरसेल्फ.
जिथे कुठे तुम्ही असाल तिथे तुम्ही धम्माचं आचरण केलं पाहिजे.
सो एव्हरी वन ऑफ अस can enter the stream.
आणि प्रत्येक जण आपल्यापैकी ह्या धम्मप्रवाहामध्ये उतरू शकतो.
If you practice Shila every day, again and again,
जर तुम्ही दररोज प्रत्येक दिवशी शीलाचं आचरण करत राहिलात.
If you practice meditation every day, again and again,
जर प्रत्येक दिवशी पुन्हा पुन्हा तुम्ही ध्यानाचं आचरण करत राहिलात.
If you reflect on the Dhamma, you will develop prajna.
आणि जर तुम्ही धम्मावर चिंतन करत राहिलात तर प्रज्ञा तुम्ही विकसित कराल.
You will enter the stream of the Dhamma.
आणि तुम्ही धम्माच्या प्रवाहामध्ये दाखल व्हाल.
So yes, we know where we want to go. We know the fuel that we need to get there.
आता आपल्याला कुठे जायचं हे माहिती आहे आणि ते इंधन तिकडे नेणार ते सुद्धा आपल्याला माहिती आहे.
But the Buddha has something very specific advice about how we get there.
आणि आता तिथे कसं पोहोचायचं याच्यासाठी खास असं मार्गदर्शन बुद्धाने आपल्याला केलं.
So I'm going to finish by telling you four things that you need to do in order to gain stream entry.
आणि आता श्रोतापन्न बनण्यासाठी चार गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे ही गोष्ट सांगून मी माझं प्रवचन संपवणार आहे.
I've written them down in very big letters so I can see without my glasses.
तर आता ते मोठ्या अक्षरात मी लिहिलंय माझ्या चष्म्याशिवाय मला दिसावं म्हणून.
Because even though my mind may grow, my body is decaying.
कदाचित माझं मन विकसित होईल परंतु माझं शरीर मात्र ते लय पावत जाईल.
The body obeys the law of arise and fall.
माझं शरीर जे आहे ते त्याच्या तो या नियमानुसार चालतं जे विकसित होतं आणि पुन्हा लय पावतं.
नॉट जस्ट माइंड everybody's.
हा तर नुसतं माझं शरीर नाही तर प्रत्येकाचं शरीर.
He said, "Maja, just as if I'm the only one." Yes, so the body decays, but the mind can grow indefinitely.
तर जरी शरीर अशा प्रकारे लय पावत असलं नाश पावत असलं तरी देखील मन मात्र अतिशय विशाल असं विकसित होऊ शकतं.
So what are these four factors that create stream entry?
मग असे हे चार घटक कोणते आहेत जे श्रोतापन्न अवस्था निर्माण करतात?
So I'll tell you them as a list first and then we'll explore each of them.
आणि मग पहिल्यांदा मी त्याची यादी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीचा आपण शोध घेऊया.
First of all, this association with superior beings.
आता पहिली गोष्ट आहे की जे श्रेष्ठतम व्यक्तिमत्व आहे त्यांच्यासोबत राहणं त्यांच्याशी संबंध ठेवणं.
Then this hearing the true dhamma, the sadhamma.
आणि जो सद्धम्म आहे खरा धम्म आहे तो ऐकणं दुसरी गोष्ट.
Then this giving wise attention.
त्यानंतर तिसरी गोष्ट आहे योग्य लक्ष देणं.
Then this practice in accordance with the dhamma.
आणि मग धम्मानुसार चौथी गोष्ट आहे धम्मानुसार आचरण करणं.
सो लेट्स लुक एट ईच ऑफ दीज इन टर्न अँड वेल यू कॅन सी इफ दे आर इन युअर लाईफ.
आणि एकानंतर एक ह्याला आपण पाहण्याचा प्रयत्न करूया आणि हे तुमच्या जीवनामध्ये आहेत का ते पाहण्याचा प्रयत्न करूया.
एंड इफ दे आर नॉट यू'ड बेटर गो अँड गेट देम.
आणि जर ते तुमच्या जीवनामध्ये नसतील तर जा आणि त्यांना मिळवा.
अँड यू कॅन दे आर अवेलेबल.
तुम्ही त्यांना मिळवू शकता ते उपलब्ध आहे.
इवन हियर इन दिस महाविहार.
आणि ह्या महाविहारामध्ये सुद्धा ते उपलब्ध आहे.
You can get these four factors and you can apply them in your life.
ह्या चार घटकांना तुम्ही मिळवू शकता आणि ते तुमच्या जीवनाला लावू शकता.
So the first one is sapurusa samsevo.
The sapurusa samsevo म्हणून पहिली गोष्ट आहे.
Purusha. Yeah. Great beings, great people.
पुरुष सपुरुष म्हणजे मोठे व्यक्ती.
Well, we've been doing that, haven't we? We've been looking at these three great beings.
तर आपण ही गोष्ट करत होतो ह्या तीन महान पुरुषांना आपण पाहत होतो.
We're in their influence.
आपण त्यांच्या प्रभावात आहोत.
And the more we put ourselves in their influence, the more our minds will be perfumed by them.
आणि जेवढा अधिक आपण त्यांच्या प्रभावामध्ये स्वतःला टाकू तेवढा अधिक आपण आपलं मन जे आहे त्यांच्या आपलं मन सुगंधित बनेल.
When you come to the center, well, you will be looking at the Buddha.
जेव्हा तुम्ही ह्या केंद्रामध्ये याल तेव्हा तुम्ही बुद्धाकडे बघाल.
You'll be learning about the Buddha.
तुम्ही बुद्धाबद्दल शिकाल.
You'll be deepening your connection with the Buddha.
तुमचा जे बुद्धाशी संबंध आहे संपर्क आहे तो अधिक सफल कराल.
You'll be following बाबासाहेब's advice.
बाबासाहेबांनी दिलेलं जे मार्गदर्शन आहे त्याचं तुम्ही अनुसरण करा.
You'll be carrying out his message.
बाबासाहेबांनी दिलेला जो संदेश आहे तो तुम्ही पुढे न्याल.
You'll be deepening your connection with him.
आणि त्यांच्याबरोबर तुमचा जो संबंध आहे तो अधिक तुम्ही सखोल कराल.
And you'll be in contact with the sangha that Urgyen Sangrakshita has formed.
आणि ज्या बंध संघर्षाने ज्या संघाची निर्मिती केलेली आहे त्या संघासोबत तुम्ही संपर्कात राहाल.
You'll be hearing the Dhamma, the Buddha's Dhamma, as he has presented it.
ज्या पद्धतीने बुद्धाचा धम्म त्यांनी सांगितलेला आहे तो धम्म तुम्ही ऐका.
All I'm doing is saying what my teacher has told me.
खरं तर मी आता जे काही सांगत आहे तुम्हाला, जे माझ्या गुरुंनी मला सांगितलेलं आहे ते तुम्हाला सांगत आहे.
थ्रू मी युअर इन कॉन्टॅक्ट विथ हिम.
माझ्या माध्यमातून तुम्ही त्यांच्या संपर्कात आहात.
थ्रू मी, थ्रू माय फ्रेंड्स, युअर इन कॉन्टॅक्ट विथ दिस ग्रेट मॅन.
माझ्या माध्यमातून, माझ्या मित्रांच्या माध्यमातून या महान व्यक्तीच्या तुम्ही संपर्कात आहात.
युअर इन द शासन ऑफ द बुद्ध, बाबासाहेब and Bhante.
तुम्ही बुद्ध, बाबासाहेब आणि भंतेंच्या शासनामध्ये आहात.
Well, the shasana is the sphere of influence of a king.
आणि शासन म्हणजे राजा जो असतो त्याचा जो प्रभाव असतो क्षेत्रामध्ये ते म्हणजे शासन.
The Queen of England, her shasana is Britain.
आता इंग्लंडची जी राणी आहे तिचं शासन हे ब्रिटन आहे.
I know it's very strange to you, a queen.
खरं तर एखादी राणी तुमच्यासाठी विचित्र गोष्ट आहे कल्पना करणं.
But we love our queen.
परंतु आम्ही आमच्या राणीवर प्रेम करतो.
She is a very good woman.
फारच चांगली अशी ती महिला आहे.
A very dutiful woman who's always served her people.
खरंच खूप कर्तव्यदक्ष अशी महिला आहे आणि नेहमी तिने लोकांची सेवा केलेली आहे.
She doesn't really rule us.
खरं तर तिने आमच्यावर राज्य केलेलं नाही.
She's just like Mrs. Patil, is it? Yeah? What's
प्रतिभाताई पाटील. तर इथे जशा प्रतिभाताई पाटील आहेत तशासारखं तिचं काम आहे.
शी इज रिअली आवर प्रेसिडेंट.
ती एक प्रकारे आमची राष्ट्रप्रमुख असल्यासारखी आहे.
बट हर अँसेस्टर्स दे रिअली रूल्ड इन इंग्लंड.
परंतु तिचे जे पूर्वज होते त्यांनी मात्र इंग्लंडवर राज्य केलं.
इफ दे गेव एन ऑर्डर इन लंडन इट वेंट ऑल द वे अप टू एडिनबर्ग इन स्कॉटलंड.
आणि जर त्यांनी लंडन मध्ये एखादा आदेश दिला तर स्कॉटलंड मध्ये एडिनबर्ग पर्यंत तो आदेश जायचा.
सो द होल ऑफ इंग्लंड वाज सॉर्ट ऑफ रूल्ड by the king.
तर त्या राजाच्या माध्यमातून संपूर्ण इंग्लंडवरच राज्य व्हायचं.
Well, these great spiritual beings, they don't rule like that, of course.
निश्चितच या पद्धतीने अशा प्रकारचे महान जे व्यक्तिमत्व असतात राज्य करत नाही.
But their influence spreads.
परंतु त्यांचा जो प्रभाव आहे तो पसरत जातो.
We live in the influence of the Buddha.
आपण बुद्धाच्या प्रभावामध्ये राहतो, जगतो.
Even though he entered parinirvana 2500 years ago, his influence is still with us.
जरी बुद्धाचं महापरिनिर्वाण 2500 वर्षापूर्वी झालेलं असलं तरी त्यांचा प्रभाव आज सुद्धा आपल्या सोबत आहे.
It's as if we're still in his presence.
आपण जणू काही असं म्हणू शकतो की जणू काही आजही आपण त्यांच्या प्रत्यक्ष समोर आहोत, त्यांच्या उपस्थितीत आहोत.
The Buddha is speaking directly to you.
बुद्ध प्रत्यक्ष आपल्या सोबत बोलत आहे.
In so far as I'm able to communicate his dhamma, the Buddha is speaking through me.
आणि जो काही धम्म मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे जणू काही बुद्ध माझ्या माध्यमातून तुमच्याशी बोलत आहे.
बाबासाहेब is speaking to you.
बाबासाहेब तुमच्याशी बोलत आहे.
You're here because of him.
तुम्ही इथे केवळ त्यांच्यामुळे इथे आहात.
You're here because of your faith in him.
तुम्ही इथे त्यांच्या प्रतीच्या श्रद्धेमुळे आहात.
You're here because he entered the Dhamma.
ते स्वतः धम्मप्रवाह दाखल झाल्यामुळेच तुम्ही इथे आहात.
You're in the Sangha Sasana of Urgyen Sangharaksha.
तुम्ही इथे उर्गन संघरक्षितांच्या संघ शासनामध्ये आहात.
We're imperfect.
आपण अपरिपूर्ण आहोत.
We don't always do well.
आपण प्रत्येक वेळी चांगलं करतो असं नाही.
We don't always organize things properly.
आपण कधी कधी गोष्टींना चांगलं नियोजित करत नाही.
Very well organized here. I'm not complaining.
तर इथे मात्र चांगलं नियोजन केलेलं आहे याची काही तक्रार करत नाही.
Sometimes we don't behave properly.
कधी कधी आपण चांगलं वागत नाही.
Sometimes we quarrel with each other.
आम्ही कधी कधी भांडतो पण एकमेकांसोबत.
But still, the Sangha is here.
असं तरी असलं तरी संघ इथे आहे.
And you're in the Sasana of Urgyen Sangharaksha's Sangha.
आणि तुम्ही भंते संघरक्षितांच्या ह्या संघ शासनामध्ये आहात.
So you're associating with these great beings by being here.
आणि इथे येऊन जणू काही ह्या महान व्यक्तिमत्वांसोबत तुम्ही तुमचा संबंध जोडता आहात, त्यांच्या सोबत आहात.
You can read the words of the Buddha.
तुम्ही बुद्धांचे शब्द वाचू शकता.
You can read the words of बाबासाहेब.
तुम्ही बाबासाहेबांचे शब्द वाचू शकता.
You can even listen to the words of संघरक्षिता.
आणि तुम्ही भंते संघरक्षितांच्या शब्दांना ऐकू सुद्धा शकता.
You can go to free Buddhist audio on the web and you can download his talks.
आणि वेबसाईटवर जर तुम्ही फ्री बुद्धिस्ट ऑडिओवर गेला तर तुम्ही तिथे भंते संघरक्षितांच्या प्रवचनांना डाउनलोड करू शकता.
You can hear his voice.
तुम्ही त्यांचा आवाज ऐकू शकता.
You can laugh at his jokes.
त्यांनी केलेल्या विनोदाला तुम्ही हसू शकता.
They're better than my jokes.
ते माझ्यापेक्षा चांगले विनोद आहेत.
But you can be in his shasan.
परंतु तुम्ही त्यांच्या शासनामध्ये राहू शकता.
Now it's interesting, the word here is sapurissa samsevo.
तर हा इथे शब्द जो वापरलेला आहे तो फार रोचक आहे. सपुरुष समसेव.
Seva means to be associated with.
तर समसेव म्हणजे कुणाशी तरी संबंध जोडणं, कुणाच्या तरी सोबत असणं.
But it also means to serve.
याचा दुसरा अर्थ आहे की एक सेवा करणं.
इट मीन्स टू असिस्ट.
याचा अर्थ कोणाला तरी मदत करणं.
इट्स नॉट अनफ जस्ट टू सिट देअर पॅसिव्हली लुकिंग ॲट द ग्रेट बी.
तर एवढं पुरेसं नाही की महान व्यक्तींकडे बसून नुसतं बघत राहणं पुरेसं नाही.
यु नो यू जस्ट लुक ओह यू आर सो वंडरफुल.
आणि तुम्ही असं बसून एवढं म्हणावे किती भारी आहात, अद्भुत आहात.
दॅट्स नॉट द बुद्धिस्ट अप्रोच.
खरं तर हा बौद्ध मार्ग असू शकत नाही, दृष्टिकोन असू शकत नाही.
इफ पीपल इन अदर रिलीजन्स वांट टू डू दॅट, दॅट्स ओके.
जर इतर धर्माच्या लोकांना हे करायचं असेल तर त्यांना करू द्या.
बट आवर अप्रोच इज टू हेल्प टू सर्व दीज ग्रेट बीइंग्स.
खरं तर आपला दृष्टिकोन असा असला पाहिजे की ह्या महान व्यक्तींची आपण सेवा केली पाहिजे.
हाऊ डू यू सर्व द बुद्ध?
मग बुद्धाची सेवा आपण कसं करणार?
प्रॅक्टिसिंग हिज धम्म.
त्यांचा धम्माचं आचरण करून.
अँड कम्युनिकेटिंग इट टू अदर्स.
आणि इतरांना त्यांचा धम्म सांगून.
Helping those who communicate it to others.
आणि जे लोक इतरांना धम्म सांगतात त्यांना मदत करून.
The same with बाबासाहेब.
आणि ही गोष्ट बाबासाहेबांच्यासाठी सुद्धा लागू होते.
You carry out his mission.
तुम्ही त्यांचं जे कार्य आहे त्याला पुढे नेता.
You help other people to understand what he did.
बाबासाहेबांनी जे केलं ते इतर लोकांना समजून घेण्यासाठी तुम्ही मदत करता.
How do you serve Urgen Sangrakshita?
मग बंते संरक्षकांची सेवा तुम्ही कशी करता?
You join his संघ.
तुम्ही त्यांच्या संघामध्ये दाखल होता.
You become more and more closely associated with it.
त्या संघासोबत तुम्ही अधिकाधिक स्वतःला संघाची सोबत करता.
You work alongside us.
आणि तुम्ही आमच्या सोबत काम करता.
So yes, that's what you first of all need to do if you want to gain stream entry.
आणि ही पहिली गोष्ट आहे, जर तुम्हाला श्रोतापन्न बनायचं असेल तर तुम्ही पहिली ही गोष्ट करता.
Come into connection with great men.
जे महान व्यक्ती आहेत त्यांच्या तुम्ही संपर्कात येता.
And of course when I say great men I mean great men and women.
आणि जेव्हा मी महान पुरुष असं म्हणतोय तेव्हा मी स्त्री आणि पुरुष असं म्हणतो.
In our order we have some very great women.
आमच्या संघामध्ये फार महान अशा महिला आहेत.
What men can do, women can do.
जे पुरुष करू शकतात तेव्हा स्त्रिया सुद्धा करू शकतात.
Actually, they can often do it better.
ते अधिक चांगलं करू शकतात, नेहमी चांगलं करू शकतात.
I wasn't talking to you, I'm talking to them. So, yeah, and serve. Help.
आणि सेवा करा, मदत करा.
Then you need to hear the true dhamma.
आणि त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की तुम्हाला खरा धम्म जो आहे तो ऐकला पाहिजे.
Don't turn on the TV and listen to this baba and that baba.
आता टीव्ही चालू करू नका आणि ह्या बाबाला आणि त्या बाबाला ऐकू नका.
There are so many telly babas.
खूप सारे दूरदर्शन बाबा आहेत.
दूरदर्शन बाबास, yes. देवदर्शन बाबास. Don't waste your time.
But त्याच्यामध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका.
I'm sure sometimes they say something good.
निश्चित काही वेळेस काही चांगल्या गोष्टी ते बोलतात.
But go for the true dhamma.
परंतु खऱ्या धम्माकडे जा.
Well, you won't get it everywhere.
खरा धम्म तुम्हाला सगळीकडे मिळणार नाही.
Sometimes you hear some nonsense dhamma even from Buddhists.
अगदी बौद्ध लोकांकडून सुद्धा तुम्हाला मूर्खपणाचा धम्म ऐकायला मिळू शकतो.
Try to make sure that what you're hearing is the Buddha's dhamma.
आणि याची खात्री करा की जे काही तुम्ही ऐकत आहात तो खरंच बुद्धाचा धम्म आहे.
I hope that here we can more or less guarantee you that.
आणि मला अशी आशा आहे की अशा प्रकारची खात्री, निश्चित खात्री इथे दिली जाऊ शकते.
Yes, sometimes it's not the best dhamma sometimes.
कधी कधी चांगला, अगदी प्रत्येक वेळी चांगला धर्म असतो असं नाही.
But if you come here you will have access to good dhamma.
परंतु तुम्ही इथे जर येत राहिलात तर तुम्हाला निश्चितच चांगल्या धर्माची एक प्रकारे संधी तुम्हाला मिळू शकते.
You can even go to the bookshop and buy good dhamma.
आणि अगदी तुम्ही पुस्तकालयामध्ये जाऊ शकता आणि चांगला धर्म तिथे विकत घेऊ शकता.
Perfume your mind with the true dhamma.
आणि ह्या खऱ्या धर्माच्या माध्यमातून तुमच्या मनाला वासित करा, त्याला सुगंधित करा.
And that will transform your mind.
आणि मग त्याच्यातून तुमचं मन परिवर्तित होईल.
Then we need to give wise attention.
त्यानंतर तुम्हाला योग्य लक्ष द्यायचं.
योनिसो मनसकार.
याला योनिसो मनस्कार.
Now this is a quite important issue.
हा फार महत्वाचा असा मुद्दा.
And I don't really have time to go into it very deeply.
खरं तर याच्यामध्ये अधिक सखोल जाण्यासाठी माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये.
But let me just approach it a little slowly.
तर याला हळूहळू आपण पाहूया.
So you're listening to me.
तुम्ही मला ऐकत आहात.
At least you seem to be listening to me.
कमीत कमी तुम्ही मला ऐकत आहात असं दाखवत आहे.
You're paying attention to what I'm saying.
जे मी काही बोलत आहे त्याच्याकडे तुम्ही लक्ष देत आहात.
Or at least you seem to be paying attention to what I'm saying.
कमीत कमी तुम्ही असं दर्शवत आहे की तुम्ही माझ्याकडे लक्ष देत आहात.
But what's really going on in your minds?
परंतु निश्चित आता तुमच्या मनामध्ये काय चाललेलं आहे?
It's very interesting to know what you're thinking.
खरं तर आता तुम्ही काय विचार करताय हे जाणून घेणं फार रोचक राहील.
मे बी यू आर सिटिंग देयर पेइंग अटेंशन.
कदाचित तुम्ही तिथे बसून माझ्याकडे लक्ष देत असाल.
यू आर सेइंग व्हेअर इज हेअर गॉन.
तर तिथे बसल्यावर तुम्ही आता कदाचित विचार करत असाल की यांचे केस कुठे गेले.
The first night you might have been thinking, why hasn't he washed his kesa?
आणि पहिल्या दिवशी तर कदाचित तुम्ही असा विचार केला असेल की यांचा केसा यांनी का धुतला नाही.
One of my friends pointed out that my kesa was very dirty.
माझ्या एका मित्राने माझ्या लक्षात आणून दिलं की माझा केसा जरा घाण झालेला आहे.
You might be paying attention in all sorts of different ways.
तुम्ही अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टींकडे तुमचं लक्ष देऊ शकता.
You might be thinking, oh, I hope he looks at me.
आणि तुम्ही कदाचित असा पण विचार करत असाल की हे माझ्याकडे बघतील का.
Or you might be thinking, how much longer is he going on for?
किंवा तुम्ही असा विचार करत असाल की अजून किती वेळ चालणार आहे यांचं.
Trying to look at your watch without showing.
आणि लक्षात न येऊ देता तुम्ही घड्याळाकडे बघण्याचा प्रयत्न करा.
That's what we do.
कधी आपण असं करत असतो.
You might have been thinking all sorts of things.
तर तुम्ही कदाचित अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करत असाल.
So you're paying attention.
तुम्ही लक्ष देण्याचा देता.
But maybe it's not wise attention.
परंतु ते योग्य लक्ष असणार नाही.
Or maybe you're listening.
कदाचित तुम्ही ऐकत असाल.
And you're thinking all the time, what about me?
परंतु ऐकताना प्रत्येक वेळी तुम्ही असा विचार करत असाल की माझ्याबद्दल काय.
Am I doing that?
मी खरंच असं करतोय का.
You might think, well, yes, I must practice karma.
कदाचित असं तुम्ही विचार करत असाल की मी निश्चित कर्माचं आचरण केलं पाहिजे.
I must associate with these great beings.
आणि मी माझा संबंध ह्या महान व्यक्तींशी लावला पाहिजे.
Well, that would be wise attention.
आणि याला मग आपण शहाणपणाचं किंवा योग्य लक्ष म्हणू शकतो.
That's quite broad.
ही गोष्ट जरा विस्तृत अर्थाने झाली.
But all the time, information is coming into us.
प्रत्येक वेळी ज्या काही वेगवेगळ्या माहिती आहे ती आपल्याकडे येत असते.
All the time our senses are taking in information.
प्रत्येक वेळी आपले इंद्रिय जे आहे ते माहिती आतमध्ये घेत असतात.
And all the time but we need to be careful what we do with that information.
आणि प्रत्येक वेळी ही जी माहिती आहे त्याच्या सोबत आपण काय करतो याची आपल्याला काळजी घ्यावी लागते.
We need to be careful how we look, how we understand.
आपल्याला याची काळजी घ्यावी लागते की कशा पद्धतीने आपण बघतो, कशा पद्धतीने आपण समजून घेतो.
You know, you watch telly.
तुम्ही टेलिव्हिजन बघता.
Well, so much of what's on television is rubbish.
Television bahut khup sara goshti je astat tya far murkhapanacha astat.
But we watch it because all the time it stimulates, well, a bit of craving, a bit of hatred, a bit of ignorance.
Tar jeva kadhi apan tela baghto teva barasda te aplya madhe trushnela, dveshala ani ajnanala uttejana deta.
We watch a Bollywood movie.
Apan Bollywood cha cinema baghto.
The ladies, they all like the hero.
छान महिलांना जो आहे तो हिरो आवडत असतो.
शाहरुख खान. द जेंट्स दे ऑल लाइक द लेडी.
आणि पुरुषांना ह्या नट्या आवडत असतात.
कैटरीना कैफ. बट a little bit of craving is there.
तर आता इथे काय होतं मन की थोडीशी तृष्णा निर्माण होते.
वी आर नॉट रियलाइजिंग these people don't really exist.
आपल्याला खरंच हे लक्षात येत नाही की हे लोक अस्तित्वात नाही.
शाहरुख खान isn't really like that.
शाहरुख खान खरंच त्याच्यासारखा नाहीये.
कैटरीना कैफ isn't really like that.
कैटरीना कैफ जी आहे ती सुद्धा त्याच्यासारखी नाहीये.
It all comes out of a bottle.
खरं तर एका बाटलीतून ते आलेले आहेत.
They spend ages making her look like that.
कितीतरी काळ ते नुसतं तसं बनण्यासाठी घालवत असतात.
They spend ages making शाहरुख खान look so handsome.
आणि कितीतरी काळ त्यांनी अशा प्रकारे अगदी सुंदर शाहरुख खान दिसण्यासाठी त्याने घालवलेला.
I have to try quite hard because he's getting a little old now.
आता तो म्हातारा होत असल्यामुळे त्याला अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे.
We don't really realize these are just ordinary people.
आपण हे लक्षात घेत नाही की हे अगदी सर्वसाधारण लोक आहेत.
I read the other day that somewhere, I can't remember where it is, it might have been in Kolkata, there's a mandir dedicated to Amitabh Bachchan.
तर मी कुठेतरी वाचलं नुकतं की कलकत्त्यामध्ये की कुठेतरी एक असं मंदिर आहे जे अमिताभ बच्चन साठी समर्पित आहे.
In other words, we're creating gods of these quite ordinary people.
खरं तर अगदी सर्वसामान्य लोकांचा आपण देव बनवत आहोत.
When you hear them speak, they're quite stupid often.
जेव्हा तुम्ही त्यांना बोलताना ऐकता तर त्यांचं बोलणं बऱ्याचदा मूर्खपणाचं असतं.
They can say some clever things.
कधी कधी छानपणाच्या गोष्टी ते बोलतात.
But they don't know know anything really about life.
परंतु त्यांना जीवनाबद्दल खरंच काही माहित असत
नाही. They don't have anything to tell us that will really help us in our lives.
खरं तर त्यांच्याकडे अशी कुठली गोष्ट असत नाही आपल्याला सांगण्यासाठी जी आपल्या जीवनामध्ये आपल्याला मदत करेल.
They can just distract us for a little while. From our situation.
तर ते आपल्याला काय करतात तर आपल्या परिस्थितीपासून आपल्याला थोड्या वेळासाठी विचलित करतात.
But we don't see that.
आणि त्यांना आपण खरंच बघू शकत नाही.
We don't give wise attention.
तिथे आपण शहाणपणाचं किंवा योग्य लक्ष आपण देत नाही.
We don't see what is really going on.
खरंच आपण हे बघत नाही की नेमकं काय घडत आहे.
This is what wise attention means.
आणि शहाणपणाचं किंवा योग्य लक्षाचा हाच अर्थ आहे.
It means looking at what is really going on.
खरंच काय घडतंय याच्याकडे बघणं.
It means realizing that everything is impermanent.
ह्या गोष्टीला समजणे की प्रत्येक गोष्ट अनित्य आहे.
इट मीन्स रिअलायझिंग दॅट देयर इज नथिंग दॅट इज इटर्नल.
ह्या गोष्टीला समजून घेणं आहे की अशी कुठलीही गोष्ट नाही जिच्यामध्ये काहीतरी शाश्वत आहे.
देयर इज नथिंग इनसाइड अस दॅट इज फिक्स्ड.
आपल्या आतमध्ये असं काही नाही की जे अगदी पक्क आहे.
देयर इज नथिंग आउट देयर, देयर इज नो गॉड दॅट्स फिक्स्ड.
बाहेर असं कुठलंही नाही किंवा देव नाही की जो पक्का आहे.
व्हेन वी लुक एट थिंग्स लाईक दॅट इज wise attention.
जेव्हा आपण अशा प्रकारे गोष्टींना बघतो त्यालाच योग्य लक्ष शहाणपणाचं लक्ष म्हणतो.
So if we're giving wise attention to our experience, well, we will enter the stream of the Dhamma.
आणि अशा प्रकारे आपल्या अनुभवाला जर आपण अशा प्रकारे योग्य लक्ष देऊ शकलो शहाणपणाचं लक्ष देऊ शकलो तर त्याचाच अर्थ धम्मामध्ये दाखल होणं आहे.
So we need to associate with great men.
तर आपल्याला ह्या महान व्यक्तींसोबत आपला संबंध लावायचा आहे.
वी नीड टू हिअर द ट्रू धम्म.
आपल्याला खरा धम्म ऐकायचा आहे.
वी नीड टू गिव्ह वाईज अटेंशन टू आवर एक्सपीरियन्स.
आपल्या अनुभवाला आपल्याला योग्य लक्ष द्यायचं आहे.
बट देयर इज वन मोर थिंग वी नीड टू डू.
आणखीन एक गोष्ट आपल्याला करायची आहे.
वी नीड टू प्रॅक्टिस द धम्म.
आपल्याला धम्माचं आचरण करायचं आहे.
वी नीड टू प्रॅक्टिस इन अकॉर्डन्स विथ द ट्रू धम्म.
आणि जो खरा धम्म आहे त्याच्यानुसार आपल्याला आचरण करायचं आहे.
दिस इज द ग्रेट सिक्रेट.
आणि ह्याच मुख्य असं म्हणूया गुपिता.
यू डोंट नीड इनिशिएशन फॉर दिस.
आता याच्यासाठी तुमचा अभिषेक झाला पाहिजे असं काही नाही.
यू डोंट नीड सम स्पेशल robes for this.
आणि याच्यासाठी तुम्हाला विशेष अशा कपड्यांची चिवराची आवश्यकता नाही.
यू डोंट नीड टू गो टू अ मंदिर फॉर दिस.
याच्यासाठी तुम्हाला मंदिरात जाण्याची सुद्धा गरज नाही.
यू डोंट नीड टू गो टू वाराणसी.
तुम्हाला वाराणसीला सुद्धा जायची गरज नाही.
यू कॅन डू इट राइट हियर राइट नाउ.
तुम्ही इथे अगदी आता हे करू शकता.
प्रॅक्टिस द धम्म.
धम्माचं आचरण करा.
प्रॅक्टिस शीला.
शीलांचं आचरण करा.
प्रॅक्टिस समाधी.
समाधीचं आचरण करा.
प्रॅक्टिस प्रज्ञा.
प्रज्ञेचं आचरण करा.
इफ यू डू दॅट यू विल एंटर द स्ट्रीम ऑफ द धम्म.
जर तुम्ही असं करू शकलात तर निश्चित तुम्ही धम्माच्या प्रवाहामध्ये दाखल व्हा.
सो दिस इज द ऍडवाइस दॅट द बुद्ध गेव अस.
आणि हेच ते मार्गदर्शन आहे, सल्ला आहे जो बुद्धाने आपल्याला दिलेला आहे.
स्ट्रेट फ्रॉम हिज ओन माउथ.
अगदी स्वतःच्या मुखातून, त्यांच्या स्वतःच्या मुखातून तो आलेला आहे.
I've given you it in the Pali.
त्यांनी तो पालीमध्ये दिलेला आहे.
These are the words that he would have used.
हे शब्द कदाचित त्यावेळेस त्यांनी वापरले असते.
Let's listen.
त्यांना ऐका.
The greatest human being that ever lived.
सगळ्यात महान पुरुष, आतापर्यंत झालेला सर्वात महान पुरुष.
And he was an Indian like you.
आणि असा व्यक्ती, हा महान व्यक्ती भारतीय होता जसे तुम्ही आहात.
Let's listen to what he said.
आणि म्हणून त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याला ऐका.
प्रॅक्टिस द धम्म.
धम्माचं आचरण करा.
दिस इज द ग्रेट सिक्रेट.
आणि हे फार महान असं गुपित आहे.
And it's a secret that everybody can know.
आणि हे असं गुपित आहे जे प्रत्येकाने समजलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे.
So brothers and sisters, I really hope that I've inspired you to practice the Dhamma.
बंधू आणि भगिनींना मला अशी आशा आहे की मी तुम्हाला धम्माच्या आचरणासाठी प्रेरित केलेलं असेल.
If I do that, I will get great merit.
आणि निश्चित जर मी असं करू शकलो तर मला सुद्धा त्यातून बरंच पुण्य मिळेल.
It will be very good for me.
आणि ही गोष्ट माझ्यासाठी सुद्धा चांगली असेल.
So please help me to enter the stream of the Dhamma.
आणि म्हणून बंधूंनो आणि भगिनींना सुद्धा मला मदत करा धम्माच्या प्रवाहात दाखल होण्यासाठी.
No, I have to do that myself. You can't help me.
खरं तर मला स्वतःलाच त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागेल. तुम्ही मला मदत करू शकत नाही.
But help yourself.
तुम्ही स्वतःलाच मदत करा.
Let's all move into the stream of the Dhamma.
चला आपण प्रत्येक जण धम्माच्या प्रवाहात प्रवाहित होऊया.
Then we can find real happiness.
त्यानंतर खरा आनंद आपल्याला मिळेल, सुख मिळेल.
Then we can help so many other people to find happiness.
आणि त्यानंतर अनेक लोकांना त्यांचं सुख मिळवण्यासाठी आपण मदत करू शकतो.
We can really change India.
आणि त्यातून निश्चितच भारताला खरंच बदलून टाकेल.
We can really change the world.
आणि खरंच आपण संपूर्ण जगाला बदलून टाकू शकतो.
नमो बुद्धाय. जय भीम.